गांड फाडणारं भूत कधी पाहिलंय? मी पाहिलंय. म्हणजे त्या रात्री आहे ना नेमकं काय पाहिलं ते मला माहिती नाही, पण ते पाहिल्यावर ज्या प्रकारे माझी फाटली होती ना त्याच्यावरून मी निष्कर्ष काढला होता की ती भूतच असल. म्हणजे विचार करा ना, अमावस्याच्या काळ्या कुट्ट रात्री 12-12:30 वाजता एखाद्या सामसूम अशा रस्त्यावर तुम्हाला एखादी हिरवी साडी नेसलेली बाई दिसली तर फाटल का नाही तुमची? सेम माझी पण फाटली होती. म्हणजे तसं आहे ना, माझा भूता खेतांवर अजिबात विश्वास नाही, पण त्या रात्री ना नेमकं तिथं कोण होतं याचं आजपर्यंत मला आहे ना कोडं उलगडलेलं नाही. तर आज मी बोलणार आहे ना ह्याच गावाकडच्या भूतांच्या विषयावर. मी खूप चांगला आहे, मी खूप प्रामाणिक आहे, मी खूप सज्जन आहे, मी खूप सोज्वळ आहे, आणि मी निराकस.
बस कर तुझी चुते गेली.
ठीक आहे ठीक आहे, ओके ओके ओके. तर आपण ऐकूयात नितीन थोरात लय झोर. आपलं आयुष्य आहे ना लय विषयांनी असं भरलेलं असतं. सगळ्या प्रकारचे विषय असतात त्याच्यात, कॉमेडी असतात, सेक्सी असतात, सगळे विषय असतात. तसेच आहेत ना भीतीचे पण विषय असतात. आणि भीती म्हणलं ना की भूताचा विषय येतोच. माझ्या गावाकडं तर आहेत ना मरणाची भूत. म्हणजे मला मी कधी पाहिलं नाही कुठलं भूत, पण काही काही वेळा अनुभवलंय बरं का. म्हणजे एक तर मी सगळं ऐकलेलंच आहे, पण एक दोन वेळा आहेत ना मला लय बेकार अनुभव आले. म्हणजे काय झालं, माझं गाव आहे ना हायवे पासून 11 किलोमीटर आहे. म्हणजे आपला पुणे सोलापूर हायवे आहे ना, तो हायवे सोडून आतमध्ये 11 किलोमीटर असं कच्च्या रस्त्याने जायचं, तिथं माझं गाव आहे. म्हणजे आता डांबरी रस्ता झालाय, पण मी ज्या टायमाला त्या रस्त्याने जायचो ना तो असा कच्चा म्हणजे अगदीच मातीन दगड दोंड्याचा रस्ता होता.
Sample complete. Ready to continue?